स्तोत्र संहिता अध्याय 143. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायपणाने मला उत्तर दे. तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस, कारण तुझ्या दृष्टीने कोणी नीतिमान नाही. शत्रू माझ्या जीवाचा पाठलाग करीत आहेत, त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे. पुरातन काळच्या मेलेल्या सारखे त्यांनी मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, माझे हृदय घाबरे झाले आहे. मी पूर्वीचे दिवस आठवतो, मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो, तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो. मी प्रार्थनेत आपले हात तुझ्या पुढे पसरतो. शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे. हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे, कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपू नकोस, किंवा लपोशील तर मी गर्ततेत उतरणाऱ्यासारखा होईन. सकाळी मला तुझ्या वास्तल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरोसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो. मला तुझ्या इच्छाप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळ पाण्याच्या देशात नेव. हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायपणाने माझा जीव संकटातून वर काढ. तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे.